चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शॉर्ट सर्किटमुळे बगॅसमध्ये आग, 3 तास कारखाना बंद। रमाला सहकारी साखर कारखान्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे बगॅसमध्ये आग लागली, यामुळे लाखो रुपयांचा बगॅस जळून खाक झाला। कर्मचाऱ्यांनी पाणी आणि माती टाकून आगीवर नियंत्रण आणलं। दरम्यान कारखाना 3 तास बंद राहिला। कारखाना बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळ केला। मुख्य व्यवस्थापकांनी त्यांना समजावून शांत केलं। उत्तम ग्रुपचे साईट इन्चार्ज अश्विनी तोमर यांनी सांगितलं की रविवारी सहकारी साखर कारखाना रमालामध्ये बगॅस हटवणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये शॉर्ट सर्किट झालं, यामुळे पडलेल्या ठिणगीमुळे बगॅसमध्ये आग लागली। आग लागल्यामुळे कारखान्यामध्ये धावपळ माजली। कर्मचाऱ्यांनी कारखाना बंद करून पाणी आणि माती टाकून आग नियंत्रित केली। तोमर यांनी सांगितलं की आग लागण्यामुळे लाखो रुपयांच्या किमतीचं बगॅस जळालं आणि जवळपास 3 तास कारखाना बंद राहिला। कारखाना बंद झाल्यावर ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली। मुख्य व्यवस्थापक RB राम यांनी गोंधळ करणाऱ्या शेतकऱ्यांना शांत करून कारखाना सुरू केला।